आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केवळ परीक्षेत गुण मिळवण्याऐवजी विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी अभ्यास करण्याचं प्रधानमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चामधून आवाहन. राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 12वीची परीक्षा उद्यापासून. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला राज्यातल्या 5 जिल्ह्यात सुरुवात. आणि सोन्याचे दर पुन्हा नव्या उच्चांकावर, शेअर बाजारात मात्र घसरण. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयांवर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्याची क्षमता, अंगभूत कौशल्य आणि कामातला आनंद या गोष्टींना परीक्षेतले गुण, स्पर्धा आणि इतरांशी तुलना यापेक्षा महत्व दिलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी शिक्षक आणि पालकांना सांगितलं. परीक्षेप्रमाणे जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली.
बॅट्समॅन उस प्रेशर की परवा नहीं करता, उसका पूरा ध्यान उस बॉल पे होता. अगर आप भी इस प्रेशर को मन में न लेते हुए अपना ध्यान, आज मैंने इतना पढ़ना तय किया, ये अगर कर लेते हैं आप आराम से उस प्रेशर में से भी अपने आप को दिखा सकते.
यावेळी देशातल्या विविध राज्यातून आलेल्या 36 विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीत संवाद साधला. परीक्षेविषयी मार्गदर्शनासह प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सदृढ आरोग्य राखण्याबाबत सल्ला दिला. आहारात बाजरी आणि भाज्यांचा समावेश करायला त्यांनी सांगितलं. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या झोपेची आवश्यकता प्रधानमंत्र्यांनी समजावून दिली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, तसंच त्यांना वेळेचं महत्व समजावून सांगितलं. अवघड वाटणाऱ्या विषयाचं आव्हान स्वीकारून त्याचा अभ्यास करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलं. राज्यातही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भीतीवर विजय मिळवावा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद उपयुक्त आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यात राज्यभरातले 15,05,037 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून त्यासाठी 3,373 परीक्षा केंद्रांची निर्मिती केली आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीनं मंडळानं 271 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यानं निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिघातली झेरॉक्स केंद्र परीक्षा काळात बंद ठेवली जातील आणि या काळात जमावबंदीचे आदेशही दिले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार घडला तर संबंधितांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा मंडळानं अधिकृत पत्रकाद्वारे दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला आज सुरुवात झाली. पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या 5 जिल्ह्यांमधल्या मिळून 34 तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मोहिमेचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीमार्फत केलं. मोहिमेअंतर्गत 2 वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना प्रतिबंधक गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर जलशक्ती मंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला, त्याला कृष्णा पाणी लवादानं मंजुरी दिली. या प्रश्नावर कोणत्याही राज्याकडून धरणाची उंची वाढवायला विरोध असल्याचा प्रस्ताव दाखल झालेला नाही असा खुलासा त्यात केला आहे. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या धरणाचं पाणी शिरोळ तालुक्यापर्यंत पोचणार असून पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर ही दोन्ही जिल्हे जलमय होऊ शकतात असा दावा जलतज्ज्ञांनी यापूर्वी केला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत आज सभापती पदांसाठी निवडणूक झाली. यात भाजपाचे 4 सभापती निवडून आले. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे एक सभापतीपद राष्ट्रवादीला दिलं जाईल असं सांगितलं जात होतं. मात्र चारही जागांवर भाजपाच्या सदस्यांची निवड झाली. 53 सदस्यांच्या गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाचे 30 सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे, त्यामुळे आज सोनं तोळ्यामागं सुमारे 1,000 रुपयांनी महाग झालं. आज 24 कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागं 88,235 रुपये इतके झाले. 22 कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागं 87,892 रुपये इतके झाले आहेत. चांदी 2,000 रुपयांनी महाग होऊन किलोमागं 97,500 रुपयांवर पोचली. अमेरिकेच्या धोरणांच्या परिणामामुळे सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 549 अंकांची घसरण झाली आणि तो 77,312 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 178 अंकांची घसरण नोंदवत 23,381 अंकांवर बंद झाला. प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे 16 गाड्या चालवत असून या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे 20 विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत. इथल्या रेल्वे स्थानकांवर प्रशासनाचं बारीक लक्ष असून गर्दी जास्त वाढली तर तिथून तातडीनं अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. गरज पडली तर आणखी रेल्वेगाड्या सोडण्याचीही रेल्वे प्रशासनाची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकजसिंह यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर मदत केंद्रही स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश भाजपानं 1 कोटी सदस्य संख्येचा टप्पा ओलांडला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि पक्ष विचारसरणीची निष्ठा यामुळे हे यश मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईनं आज 3रा दिवसअखेर 2रा डावात हरियाणावर 292 धावांची आघाडी घेतली. मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 315 धावा केल्या होत्या. तनुष कोटियांच्या 97 आणि शम्स मुलानीच्या 91 धावांचा त्यात मोलाचा वाटा होता. हरियाणाचा पहिला डाव आज 301 धावांवर संपला. कर्णधार अंकित कुमारनं 136 धावा केल्या. या डावात मुंबईतर्फे शार्दुल ठाकूरनं 6 गडी बाद केले. मुंबईनं 2रा डावात आज दिवसअखेर 4 बाद 278 धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे 88 तर शिवम दुबे 30 धावांवर खेळत होता. सूर्यकुमार यादवनं 70 धावा केल्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी इथं 16 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केवळ परीक्षेत गुण मिळवण्याऐवजी विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी अभ्यास करण्याचं प्रधानमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चामधून आवाहन. राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता 12वीची परीक्षा उद्यापासून. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला राज्यातल्या 5 जिल्ह्यात सुरुवात. आणि सोन्याचे दर पुन्हा नव्या उच्चांकावर, शेअर बाजारात मात्र घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05. नमस्कार.